हॅलो बालमित्रांनो, आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत. फ्लेमिंगोंची शाळा. आदित्यला दिवाळीची सुट्टी लागली होती. ही दिवाळी गावाला जाऊन साजरी करावी असे सगळ्यांनाच वाटत होते. याला कारण ऐन दिवाळीत खूप फटाके सगळीकडे फोडले जात असत व खूप धूर होई. या धुरामुळे दिवसेंदिवस वातावरणात प्रदूषण पण वाढत होते. मग सगळ्यांना खोकला, सर्दी, ताप असे आजार होत. दिवाळी मजेची वाटे कारण मिळणारी सुट्टी व आईनी बनवलेले चमचमीत फराळाचे पदार्थ. पण दिवाळीनंतर येणारे आजार आईबाबांना नकोसे वाटत. म्हणून आईबाबांनी यावर्षी ठरवले होते की दूर कोकणात त्यांच्या गावी जाऊन दिवाळी साजरी करायची. बाबांच्या काकांचे घर तिथे होते. सध्या म्हाताऱ्या काकूंशिवाय त्या भल्या मोठ्या घरात कोणीही राहत नव्हते. बाबांचा चुलत भाऊ म्हणजे त्या काकूंचा मुलगा पण मुंबईतच राहत असे. त्याचे नाव राजू काका होते. आदित्यला हा काका व त्याची सगळीच फॅमिली खूप आवडायची कारण राजू काकांचा मुलगा समीर आदित्यहून 2 वर्षांनी मोठा होता पण त्याचा पक्का दोस्त होता. राजू काका व बाबा लहानपणी गावी एकत्रच राहत असत. बाबा व राजू काकाने ठरवले की आपण मोठी गाडी करून 8 दिवस कोकणात जाऊया. दिवाळीला मुले आजीला पण भेटतील व सगळ्यांना परत एकत्र मज्जा करता येईल. गावाबाहेर खूप मस्त समुद्र किनारा पण होता. मुलांना त्या समुद्रावर घेऊन जाऊ व तिथे मजा करू असे खूप बेत सगळ्यांनी आखले. दिवाळीच्या 2 दिवस आधी सगळे खूप धमाल करत गावाला पोचले. दुपारी 12 च्या सुमारास जेव्हा ते घरात पोचले तेव्हा आजीच्या खमंग स्वयंपाकाचे वास सगळ्यांना भुकेले करून गेले. स्वयंपाकीण बाईच्या मदतीने आजीने सगळ्यांचे जंगी स्वागत केले. मुलांनी गेल्या गेल्या झोपाळ्याचा ताबा घेतला. सगळ्यांना एकदम फ्रेश फिलिंग आले. जेवून झोप काढून सगळे सनसेट बघायला समुद्रावर गेले तेव्हा त्यांना नवीनच बातमी कळली की गेल्या वर्षीपासून इथे सकाळी 6 ते 9 खूप फ्लेमिंगोज येतात. त्यांची शाळाच जणू तिथे भरते. त्यांना बघायला खूप पर्यटक गाड्या करून येतात. 2-3 तास सगळा किनारा अगदी कलरफुल झालेला असतो. लाल उंच मान असलेला डौलदार पक्षी बघायला खूप सगळे येतात. बाबांनी ठरवले अगदी आजी सकट सगळ्यांनी उद्या पहाटे समुद्रावर यायचे, सनराईज बघणे व फ्लेमिंगोची शाळा पण बघायची. दुसऱ्या दिवशी आजी, आई व काकू यांनी मस्त पोट भरेल असा नाश्ता, चहा कॉफीचे थर्मास, सगळ्यांसाठी फळे, कोकम सरबत असे खूप काही बरोबर घेतले व झोपेतल्या आदित्यला व समीरला गाडीत टाकून सर्व मंडळी समुद्र किनारी पहाटे पहाटे चाली. एक मोक्याची जागा पकडून सगळे वाळूवर बसले. हळूहळू पक्ष्यांचे थवे थवेच्या थवे खाली उतरू लागले. तोपर्यंत आदित्य व समीर पण जागे होऊन फ्रेश झाले होते. समुद्र किनाऱ्यावरच त्यांनी हात पाय तोंड धुतले व गरम गरम नाश्ता व कॉफी प्यायली. बघता बघता सगळा समुद्र किनारा फ्लेमिंगोजनी व्यापला. जवळजवळ 400 ते 500 पक्षी किनाऱ्यावर मोठ्या दिमाखात पावले टाकत होती. बाबांनी आदित्यला व राजू काकांनी समीरला फ्लेमिंगोजच्या मायग्रेशनबद्दल माहिती दिली. मुंबईत फक्त प्राणी संग्रहालयात मोजकेच फ्लेमिंगो त्यांनी दोघांनी बघितले होते. काकू आजी पण या वयात हे नवीनच पक्षी बघून खूप खुश झाली होती. 9 वाजेपर्यंत सगळे पक्षी एक एक ग्रुप करून उडून गेले. हा अद्भुत देखावा रोज येऊन बघायचा असे सगळ्यांनी ठरवले. दिवाळीचे 2-3 दिवस सोडून बाकी सगळे दिवस सकाळी सगळे उठून समुद्र किनाऱ्यावर फ्लेमिंगोच्या दर्शनाला येऊ लागले. बघता बघता 8 दिवस कसे संपले कळलेच नाही. शाळेत मित्रांना सांगण्याकरता आदित्य व समीरकडे फ्लेमिंगोची विषयी खूप माहिती व फोटो जमा झाले होते. बाय बाय.